12 वर्षाचा येशू आपण ह्या डावीकडच्या चित्रात पाहतो. इस्रायली शिक्षकांची व पुढाऱ्यांशी तो देवाविषयी बोलत आहे. तो त्यांचे ऐकत आहे, प्रश्न विचारत आहे. त्याच्या देवाविषयी ज्ञानाबद्दल ते आश्चर्यचकित झाले. येशू तरुण झाल्यावर लोकांना देवाविषयी शिकवित असलेला या दुसऱ्या चित्रात दिसत आहे. काही लोकांनी त्याच्या शिकवणीवर विश्वास ठेवला व त्याचे आज्ञापालन केले. दुसऱ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व ते त्याच्या विरुद्ध झाले. येशूवर विश्वास ठेवून त्याचे अनुसरण करावे अशी देवाची इच्छा आहे.